परमेश्वर प्राप्तीची सुमं घेऊन आपण संस्थानाच्या कार्यक्रमाकडे वळू.
Thank you. का भगे सोपे साधन गोवर्ते परिरूपतिष्ठे पूर्व पुण्य परिरूपतिष्ठे पूर्व पुण्य संत चरण राय लादकास संत चरण राज लादकास वासनेचे बीज वासनेचे बीज जळोनी गाय संत चरण राज लादकास संत चरण राज
समोरच्या दोन तीन रांगांमध्ये बसलेल्यांनी आपले मोबाईल स्विच ऑफ करावे, नुसते सायलेंट असं म्हणणं नाही आहे. स्विच ऑफ करण्याचं कारण माईक सिस्टम मध्ये ज्यामुळे डिस्टर्बन्स येत आहे तरी स्विच ऑफ करावं. कोणाला ह्याच्यासाठी सहायता हवी असल्यास पुरुष वर्गांमध्ये सद्भक्त अद्वैत राहणे उभे राहील, सद्भक्त अवंती सगळे उभे राहतील, ते मोबाईल स्विच ऑफ करण्यासाठी सहायता करतील.
फ्लाईट मोडवर
सहाय्यकांनी फ्लाईट मोडवर टाकावा. कार्यक्रमाचे सूत्र आता स्वामीजी वसत भक्त सुनील दादांकडे सुपूर्ण करते.
परमगुरु सद्गुरु स्वामी माधुराचार्य परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय सद्भक्तांकडून आपण तुकोबांचा अतिशय गोड असा अभंग या सत्संगाच्या कार्यक्रमापूर्वी ऐकला. तुकाराम महाराजे म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो त्यांच्या चरणांची माती रजकण जर आपल्याला लाभला तर वासनेचं बीज जळून जात. आम्ही तर संतांकडे नेहमी जातो, तुमच्या चरणांवर मस्तक ठेवतो, पण आमच्या ठिकाणी झालेलंता आम्हाला दिसतं का असा सगळ्याच प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवू शकतो. संत चरण रज असं ते तुकोबांनी म्हटलेलं आहे. संत ज्या पदाच्या ठिकाणी एकरूप असतात ते पद परमात्म तत्व त्याचा बोध आपल्या ठिकाणी येणं आणि वासनेचं बीज म्हणजे आपला देहभाव, आपण देह आहोत असं जे वासनेचं बीज आहे ते या बोधाच्या योगाने नाहीसं होत. अर्थात त्याच्याकरता साधना त्यांनी सांगितलेली करणं हे अत्यंत गरजेचं असं आहे. काल आवाहन केल्यामुळे खूपच प्रश्नांचा पाऊस इथे झालेला आहे. मला आठवते की सोहमच्या आणि साधना मेळावा कार्यक्रम पुण्यामध्ये जे असतात त्याच्यामध्ये 50-50 ताटकाट प्रश्न असते एका तासामध्ये. स्वामीजी म्हणजे की पटपट आपल्याला हे सर्व प्रश्नांना उत्तर द्यायचे आणि एक एक प्रश्न इथे उत्तर कामा द्यायचे. परम पूजनीय श्री सद्गुरूंचे चरणी श्री साष्टांग नमस्कार. आपण पुष्कळच्या प्रसंगातून बरेच धैर्य आनंद शांती समाधान दिले. एक प्रकारचं निवेदन केलेलं आहे यांनी आपल्या जीवनामध्ये जे सद्गुरूंच्या कडून घडलेल्या श्रवणामुळे जे बदल घडले त्याच्या बाबतीत आहे. सध्या एक प्रश्न आहे की समोरील व्यक्ती आपल्यास काही बोलतील तेव्हा आपण त्यावेळी बरोबर सांगता की म्हणजे सद्गुरू बरोबर सांगतात की बोलणे देहाला आहे. ती व्यक्ती जे बोलते ते आपल्या देहाला म्हणजे आपलं मन बुद्धी शरीर याला अनुलक्षण ती व्यक्ती आपल्याला बोलते आहे त्याच्या आत्म्याला म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत असं सद्गुरूंनी बोध दिलेला असल्यामुळे आपल्या आत्म्याला ते काही लागत नाही. त्यावेळी मन शांत होते. असं एकदा लक्षात आलं की ही व्यक्ती आपल्याला बोलते पण ते आपल्या देहमनबुद्धीला आहे ते आपल्या आत्म्याला नाहीये असं सद्गुरूंनी सांगितलेला विचार आपल्याला आठवला की मन शांत होते मन निर्मळ होते. परंतु तो मला असा बोलला हे इतर आपल्या लोकांना का सांगतो. हे सगळं झालं आपल्याला मन शांत झालं मन निर्मळ झालं पण नंतर आपण आपल्या लोकांना सांगतो की तो काय असं बोलला की मला असं बोलले हे बरोबर नाही हे कळलं त्यासाठी यावर उपाय सांगावा असा प्रश्न आहे. असं असतं की आपण सद्गुरूंकडून श्रवण करतो आणि त्यांच्या श्रवणातून आपल्याला व्यवहारामध्ये वागण्याच्या काही युक्त्या मिळत असतात आणि आपण यथामती यथाशक्ती आपण आपल्या जीवनामध्ये ते उतरवण्याचा असा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या योगाने आपल्याला एक समाधान एक शांती आपलं मन शुद्ध होत आहे अशा प्रकारचं प्रत्येक आपल्याला निश्चित येत असत. पण आपण प्रयत्न करणार आहे साधकाचा प्रयत्न हा कधीच पूर्ण असा नसतो त्याच्यामध्ये कुठेतरी अपूर्णतेचा भाग असतो कुठेतरी संदेह असतो कुठेतरी आकलनामध्ये कमतरता असते आणि ते हळूहळू तो सुधारत असतो. त्यामुळे साधकाच्या पक्षी जर आपण विचार केला साधकाच्या पक्षी म्हणजे आपल्या पक्षी ते दुसऱ्याच्या पक्षी नाही तर आपण इथे जे सत्संगामध्ये आपण जे हे शंका निवारणाचं करत असतो आपण आपल्याला कसं सुधारता येईल अशा दृष्टीने आपण पाहत असतो. तिने असं केलं त्यांनी असं केलं असं पुढे पुढे दाखवण्याकरता या प्रश्नाचं उत्तर किंवा हे निर्निवारण असं निश्चित नाही. त्यामुळे हा जो त्यांनी जो प्रयत्न केला नेमक्या वेळेला त्यांनी सांगितलेला सद्गुरूंनी सांगितलेला बोध त्यांना आठवला आणि लक्षात आलं की हे जे बोलतायत ते आपल्याला नाहीये आपल्या देहमनबुद्धीला आहे आपण आत्मस्वरूप आहोत आणि आपल्याला नाही त्यामुळे निश्चित चांगलं वाटलं. पण परत प्रकृतीवर डोकं काढतो आपला जो स्वभाव जो असतो तो स्वभाव परत डोकं वर काढतो तेव्हा आपण ते बोधाच्या अंगाने ते आपण निभावलेलं असतं. पण परत आठवतो की मी आत्मा असताना आपल्याला असं बोललं गेलं असतं मग परत कुठेतरी ते सांगितलं जातं. हे प्रयत्न आहेत हे साधकाचे प्रयत्न आहेत आणि असं प्रयत्न करता करता बनत बनत बन जाय असं साधकाचं पक्षी होत असतं. त्यामुळे असं प्रयत्न आपण सूक्ष्म रीतीने करत आहोत त्यांना नंतर जे कळलं की आपण दुसऱ्याला सांगतो हे देखील चुकीचं आहे आता पुढची स्टेप त्यांची अशी असेल की तो मला बोलला की माझ्या देह मन बुद्धीला आहे, आत्म्याला ते लागत नाही, आणि आता ते स्मरणामध्ये राहिलं ती स्मृती देखील नंतर जर आली तर आता मी दुसऱ्याला सांगणार नाही, ह्याच्यातून ते घडत जात. साधकाला ज्या सद्गुरूंच्या श्रवणातून त्यांच्याकडून त्यांच्या बोधातून ज्या व्यवहारातल्या युक्त्या बोध टिकवण्याच्या मिळत असतात त्याच्यातून त्याचं जीवन व्यक्तित्व त्याची साधना हळूहळू परिणत बोधाच्या दृष्टीने होत असते. सर्व भूते माझ्यापासून झाली पण मी त्यांच्यात नाही, जसे अग्नीपासून धूर निघाला तर त्या धुरात अग्नी नाही. उदाहरण घेऊन ज्ञानेश्वर आपला मुद्दा चांगला ठसवतात, पटलं. पण पुढे जेव्हा ओवी येते, जे जे भेटे भूत ते ते माझे भगवंत, मग ह्या ओळीत येणारे भूत कोणते? आपल्याला तिथे वाटतं की भूत भूत काय म्हणतात, ते कुणापासून निर्माण झाले? ही ओवी वाचताना मला आधीच्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. माझ्या आकलनाच्या मर्यादा असतील किंवा विचार करण्याची दिशा बरोबर नसेल ते तुम्हीच ओळखू शकाल. माझा वैचारिक गोंधळ दूर कराल का? तुम्ही म्हणाल मडकं बरंच कच्चं आहे, पण कच्च्या मडक्याने सद्गुरूंकडे कोठे जावे? म्हणून प्रश्न की भूतात भगवंत नाही, मग भूतात भगवंत मानवा हे कसे जमावे? अतिशय नम्रतेने कळकळीने असा हा प्रश्न विचारलेला आहे. आपण निरनिराळी निरूपण ऐकत असतो, प्रवचन ऐकत असतो, आणि त्याच्यातले काही काही वाक्य काही असे आपल्याला क्लिक होऊन जातात किंवा आपल्या बुद्धीमध्ये ते स्मरणामध्ये राहतात, आणि ते एका ठिकाणचं इथलंही स्मरणात राहतं, तिथलंही स्मरणात राहतं, तिथलंही स्मरणात राहतं, आणि नंतर हे करताना मग इथे आता हे असं कसं, असं जे एक वैचारिक गोंधळ जसा व्हायची शक्यता असते तसा एक याच्यामध्ये झालेला दिसतो. आता तो विषय स्वामीजी प्रवचनामधून घेत आहेत, पण याच्यामध्ये तीन गोष्टींचा त्यांनी जो गोंधळ केलेला आहे की सर्व भूते माझ्यापासून झाली पण मी त्यांच्यात नाही, जसे अग्नीपासून धूर निघाला तर धुरात अग्नी नाही, हे जे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे ते नवव्या अध्यायातलं नाही तर ते सातव्या अध्यायातलं आहे. आणि सातव्या अध्यायामध्ये प्रकृतीमध्ये जे त्रिगुण निर्माण झाले आणि त्या त्रिगुणांपासून जे भाव निर्माण होतात त्या भावांमध्ये मी नाही असं भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्रिभीर गुणमयी भावैही एभी सर्व मिदम जगत मोहितम नाभी जानाती मामेभ्य परमव्ययम. या त्रिगुणांच्या भावामुळे मी झाकला जातो. कसा झाकला जातो? ज्ञानेश्वर महाराजांनी जसं सांगितलंय की सांगे अग्निस्तव धूम होईये, अग्नीपासून धूर निर्माण होतो. ही धूमी काय अग्नी आहे? त्या धुरामध्ये जसा अग्नी नाही तसं या त्रिगुणांपासून निरनिराळ्या निर्माण होणाऱ्या भावामध्ये त्रिगुणांपासून निरनिराळे भाव निर्माण होतात. कर्म करण्याचा प्रवृत्तीचा भाव निर्माण होतो, काही वेळेला भगवंताविषयी तात्विक भाव देखील निर्माण होतो, काही वेळेला भांडाभांड मारामाऱ्या खोटं बोलणं चाळी चुकली अशा तर्फे तमोगुणी भाव देखील निर्माण होतात. मग हे भाव ज्याच्यामध्ये भगवंत आहे त्यात भगवंत सांगतात की या भावांमध्ये मी नाही, असा हा सातव्या अध्यायाचा विषय आहे. आपण नवव्या अध्यायाचा जो विषय काल ऐकला की मया ततम इदम सर्व जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी, माझ्यापासून सर्व हे निर्माण झाले आणि एकरूपत्वाने सर्व माझ्या ठिकाणी आहे. पण जे निर्माण झालं त्याच्या ठिकाणी जर अबोध असेल, त्याच्या ठिकाणी जर संकल्प असेल मी देह असा, तर मग ते माझ्या ठिकाणी नाही, असा जो विषय काल स्वामीजींनी विचार केला. आणि त्याच्यानंतरचा जो त्यांनी जो उल्लेख केला की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, योगयोगाने आज सकाळी स्वामीजींनी ज्ञानेश्वरी अहम सर्वस्य प्रभुः मत्तः सर्व प्रवर्तते हे जे वाचलं त्याच्यामध्ये ही उभी आली. म्हणजे बघा, सातवा अध्याय, नववा अध्याय आणि दहावा अध्याय याच्यामध्ये जी निर्णय वचनं आली त्याचा मेळ घालताना हा गोंधळ झाला. त्यामुळे आपण अभ्यास करताना असं करावं की त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे भगवंतांनी, त्यांना काय सांगायचंय, या ठिकाणी काय सांगायचंय, असं नीट प्रकारे समजून घेऊन मग त्याचा उलगडा आपण आपल्यापाशी जर केला तर अशा प्रकारचं वैचारिक उलगड उडणार नाही.
स्वामीजी, आपण जेव्हा प्रवचनात सासू सुना यांचे उदाहरण देता तेव्हा आम्ही सासू सुना अंतर्मुख होऊन या नात्यावर नेहमीच अधिक उत्तम रीतीने आपल्याला अपेक्षित असे वर्तन करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला साधना काळाच्या सासू व पती ही दोन संघर्षाची ठिकाणी होती. पण काही वर्षांच्या साधनेमुळे व श्रवणामुळे पती ह्या व्यक्तीबरोबर वादाचा प्रसंग आला तर प्रेमभाव राखून पतीला शरणागती पत्करता येऊ लागली आहे असे लिहिले नाही. माझ्या मनसं वाटत असं लिहिलंय श्रोणामुळे पती या व्यक्तीबरोबर वादाचा प्रसंग आला तर आणि मग मी माझ्या मंच घुसळलं माझ्या अनुभवाचं. तर प्रेमभाव राखून शरणागती पत्करता येऊ लागली आहे म्हणजे पत्नीलाच बरं. परंतु सासू सेटर बरोबर असे करता येण्यासाठी जरा जास्त साधना लागणार असे दिसत. तेव्हा वादाचा प्रसंग उभा राहिल्यास वाद झाल्यावर लक्षात येते की आपण हरलो. खरं मानते बोलताच कारण सूर नेहमी म्हणत असत याच्या पुढून मी आता अर्धे हरले असं नेहमी म्हणत असत. आणि परत जो व पूर्वी जसे लागला 8-10 दिवस वर्तन होत असेल तसे मात्र आता लगेच वाद निघून पुन्हा पूर्ववत प्रेम निर्माण होते व विचार केला जातो की सासूच्या ठिकाणी आई असती तरी आपण रागवलंच असतो पण पद्धत त्याला वेगळी असती हे निश्चित. अशा प्रसंगी अंतर्मुखतेचा व साक्षीत्वाचा अभ्यास साधकांनी कसा करावा? साक्षीत्व साधले तर वादच टाळता येईल व अंतर्मुखतेच्या वेळी वाद होईल पण रिॲक्शनची पद्धत बदलता येईल हे बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. अभ्यासाची संधी प्राप्त करून देणारी सासू सुनांसारखी नाही आमच्या आयुष्यात दीर्घकाळ लाभो सासूला दीर्घायुष्य लाभो ही आपल्याच किती छान. साक्षीत्व साधले तर वादच टाळता येतील व अंतर्मुखतेच्या वेळी वाद होईल पण रिॲक्शनची पद्धत बदलता येईल हे बरोबर आहे का? बरोबर आहे. सासूच्या ठिकाणी आई असती तरी आपण रागवलोच असतो पण पद्धत जरा वेगळी असती हे निश्चित. अशा प्रसंगी अंतर्मुखतेचा व साक्षीत्वाचा अभ्यास साधकांनी कसा करावा? साधकांनी नेहमीच करावा म्हणजे अशा वेळेला तो थोडाफार जमायची शक्यता असते. अगदीच तहान लागल्यानंतर विहीर लगेच खटका येत नाही असं असल्यामुळं आधीपासूनच करावं. म्हणजे मग त्यावेळेला थोडंफार जमेल एवढं समजणार आहे. मला असं वाटतं एवढं उत्तर देऊ तुझ्या यायला.
आम्ही ती सुरून कधीतरी सासू होणार असते त्यामुळे ती कॉन्स्टंट असावी
म्हणजे स्वतःलाच दीर्घ आयुष्य. केंद्रात होणारी बुधवार रात्री, गुरुवार सकाळी, रविवार सकाळी प्रवचने ऑडिओ ब्रॉडकास्टिंगद्वारे ऐकता येतात. परंतु गुरुवार संध्याकाळ व शनिवार संध्याकाळची केंद्रात होणारी निरूपणे आम्हाला ऐकता येत नाही. पुण्यात ही केंद्रे अटेंड केली असता काही आचरणासाठी योग्य अशा टिप्स मिळाल्या व आपल्याला ही श्रवणाची संधी मिळत नाही याबद्दल वाईट वाटले. तेव्हा आपल्याला शक्य असल्यास ऑडिओ ब्रॉडकास्टिंग सुरू करावे ही आपल्यासाठी प्रार्थना. बघतो मी काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत. अडचणी कशा नाहीयेत, पण गुरुवारचं जे संध्याकाळचं केंद्र आहे ते अध्यात्ममंगल धाममध्ये होतं आणि तिथं इतकी चांगली सिस्टीम नाही. आपण गणेशपुरममध्ये जितकी चांगली सिस्टीम बसवली चांगली सिस्टीम नाहीये, त्यामुळे ब्रॉडकास्टिंगची जी क्वालिटी आहे तर ती क्वालिटी चांगली मिळत नाही असे अशा पूर्वी जरा तक्रारी मला वाटतं आलेल्या होत्या. आणि ती परिस्थिती तशीच राहणार आहे कारण समोर असणारा रस्ता, सगळ्या उघड्या असणाऱ्या खिडक्या सगळं जण पाहिलं होतं. आणि शनिवारची संध्याकाळची प्रवचनं नक्की ब्रॉडकास्ट करता येतील. ती ब्रॉडकास्ट सुरुवातीला आपण करतही होतो पण त्याच्यावर अटेंडन्स कमी आहे असं लक्षात आलं. त्याच्यावर जेवढे व्हिजिट होतात त्या नंबरवर आणि ऐकतात ते नंबर अगदी कमी असल्यामुळं मग ती बंद केली. माझ्या अशी कल्पना आहे की 10 आतच जवळपास 5-7 जण ती प्रवचनं तेव्हा ऐकत असत. असं असल्यामुळे ती वेळ कदाचित सोयीची नसेल किंवा कोणत्या कारणाने पण ती फार ऐकली जात नाही असं लक्षात आल्यामुळं मंडळांनी मग ती प्रवचनं ब्रॉडकास्ट करणं हे थांबवलं. मंडळाच्या दृष्टीने अवघड काही नाही. गणेशपुरममध्ये खर्चही तेवढाच आहे. एकदा महिन्याचा खर्च आपण त्या कंपनीला दिला की आपण रोज देखील ब्रॉडकास्ट करू शकतो तेवढ्या पैशांमध्ये. त्यामुळे कुठलाच मुद्दा नाहीये की चौकशी करतो. फक्त त्यांनी ते सुरू केल्यानंतर जर अगदी 2-4 लिंक त्याच्यावर असतील तर मग उत्साह वाटत नाही जे करणारे असतात ते. असं असल्यामुळं मला माझी अशी कल्पना आहे की ते केलं जात नसावं. आपुचा प्रकृती पहिली कडील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो तरी मज माझी भीते हेही वावो जे सर्व मी म्हणवली. परमात्म्याचा प्रकृतीच्या पलीकडे असणारा प्रवचनाचा विषय. प्रकृतीच्या पलीकडे परमात्मा आहे. प्रकृती देखील परमात्म्यापासूनच झालेली आहे पण ती प्रकृती आपल्याला फसवते, आपल्या डोळ्याला फसवते. जर जीव प्रकृती ही परमात्म्यापासून झालेली आहे आणि जी अपरा प्रकृती म्हणजे कनिष्ठ पंचभूतिक प्रकृती जड जगत देखील परमात्म्यापासूनच झालेलं आहे असं असेल आणि आपणही जर परमात्म्यापासूनच झालो अर्थातच असं असेल तर आपल्याला सरळ सरळ परमात्म्याचं दर्शन का होत नाही हा एक मुद्दा राहतोच. याच्यावर इंद्रियांच्या ठिकाणी असणारं अज्ञान, इंद्रियांचं जगताविषयीचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळं इंद्रियांना येणारी अनुभूती आणि त्याच्यामध्ये रमून राहणं यामुळं परमात्म्याच्या ऐवजी एक वेगळीच वस्तू विषय म्हणून आपल्यासमोर येतो. असं असल्यामुळं खरं तर व्यापक अर्थाने किंवा विवेकाने सर्वत्र जरी परमात्मा असला तरी देखील आपल्याला तो प्रकृतीला येण्यासाठी म्हणून आपली स्वतःची प्रकृती प्रथम दूर होणं गरजेचं. आपल्या स्वतःची कलकृती म्हणजे आपल्या ठिकाणी असणारं सत्व रजतम किंवा मन चित्र बुद्धी अंतकरण याच्या ठिकाणी असणाऱ्या प्रेरणा संस्कार या सगळ्या गोष्टी बाजूला होणं गरजेचं असतं. त्याकरताच ध्यानामध्ये मनाकडं किंवा विचारांकडं साक्षीत्वानी पाहायला सांगितलं जातं. विचारांकडं किंवा मनाकडं साक्षीत्वानी पाहिल्यामुळं विचार कमी होतात सुरुवातीला, नंतर दोन विचारांमध्ये निर्विचारता आहे असं लक्षात यायला सुरुवात होते आणि ती निर्विचारता वर्धिष्ठ होते, त्याचा काळ वाढायला सुरुवात होते. जेव्हा एक विचार संपतो आणि पुढचा विचार उठला नाही अशी परिस्थिती निर्माण होते आणि काळ मात्र पुढे जात असतो, अशा वेळेला विचारांखेरीज केवळ द्रष्टा शिल्लक राहतो. एकही द्रष्टा हा असतोच पण तो मनाच्या साह्याने पाहत असतो, तो बुद्धीच्या साह्याने पाहत असतो, तो चित्ताच्या साह्याने पाहत असतो आणि चित्त मन बुद्धी आपल्या स्मृतीप्रमाणे त्याला दर्शन देत असतात. असं असल्यामुळं द्रष्टा झटवला जातो किंवा फसवला जातो जगत दर्शनामुळं. पण या ठिकाणी असं होतं की विचाररहिततेमध्ये किंवा मनाच्या अमन अशा स्थितीमध्ये केवळ द्रष्टा शिल्लक राहतो आणि दृश्य शिल्लकच नसतं. दृश्य ही आपली कल्पना होती, आपले विचार ही आपली कल्पना आहे, हे दृश्य नाहीसं झालं आणि फक्त द्रष्टा शिल्लक राहिला आणि असं जर दीर्घ काळ राहिलं तर द्रष्टा पाहतोच आहे, द्रष्ट्याचं पाहणं चालूच आहे पण कल्पना मात्र नाहीशी झाली असं होतं. अशा वेळेला द्रष्ट्याला आपण परमात्म स्वरूप आहोत असं लक्षात येतं. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान असं पतंजली महामुनी म्हणतात, द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो. अशा प्रकारे परमात्म्याचा प्रकृती पलीकडे असणारा भाव कल्पनेशिवाय पाहायचा म्हणजे प्रथम ध्यानाने पाहता येतं. आणि ध्यानाने पाहता येतं तसं तुम्हाला प्रयत्न करता आला तर कल्पना उद्भवू न देता देखील पाहण्याची एक पद्धत आहे. ध्यानातून उठले गेलं आपण आणि आपण परमात्म स्वरूप आहोत असा यथामत्या आपल्याला झालेला आहे असं तुम्ही करा. हा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा स्वरूप होणार आहे असं तुम्ही करा. म्हणजे मी द्रष्टा आहे किंवा तुम्ही द्रष्टा आहात आता या क्षणाला आणि तुम्ही स्वरूपबोधामध्ये आहात, तुम्ही आत्मबोधामध्ये आहात आणि आता तुम्ही आत्मबोधामध्ये स्थिर आहात. बस आता तुमच्या ठिकाणी कोणती कल्पना निर्माण होत नाही, तुमचे डोळे उघडे आहेत, तुम्ही बसलेले आहात, तुम्हाला तुमच्या सन्मुख जे दिसतं ते आम्ही दिसतो आहोत, आम्हाला आमच्या सन्मुख म्हणून तुम्ही दिसत आहात गोष्ट संपली. पण तिथं कोणती ओळख नाही, तिथं आपण मकरंद माधव वझे या व्यक्तीला पाहतोय असा कुठलाही भाव नाही, केवळ पाहत आहात पण कुठलाच भाव नाही, कल्पनाच नाही. तुम्ही बसलेले आहात, तुम्हाला पक्षाचा आवाज ऐकू येतो, तुम्हाला वाहनांचा आवाज ऐकू येतो, गोष्ट संपली, कल्पना काही नाही, जे आहे ते तसंच आहे, त्याच्यामध्ये आपली कल्पना काही नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या प्रकृतीला बाजूला सांगत परमात्म स्वरूप आहात आणि जगताकडे कोणतीही कल्पना न करता पाहता बघा पाहता येते. कोणतीच कल्पना न मिसळता जगाकडे पाहणं हे अतिशय आनंददायक आहे, सुखद आहे. आता अशा वेळेला मज माझी भूते ही वावो आता माझ्या बोधाप्रमाणे मी परमात्मा वाचण्यामध्ये स्क्रीन आहे आणि मी पाहतो आहे देखील आणि पाहत नाहीये देखील, कारण त्या दृश्याचा कोणताही संस्कार माझ्यावर उमटतच नाही, कल्पना उठीच राहत नाहीये. आता भूत मात्र या नावाचाही कोणताच प्रकार नाही, जे आहे ते तसं परमात्मा स्वरूपच आहे, किंवा त्याला नावही नका देऊ, त्याचं निवडही नका लावू, ते परमात्मा स्वरूप आहे अथवा ईश्वर स्वरूप आहे वगैरे, ते जसं आहे तसं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की अशा प्रकारची शांती, अशा प्रकारचं सुख आपल्याला याच्या आधी कधी अनुभवात आलं नाही. तेवढे उघडे असता आमचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माझी भूते तेही वाहो, जे सर्व मी म्हणवली, आता माझ्यामध्येच भूत मात्र आहे वगैरे, तेही काही राहत नाही, जे आहे ते जसं आहे तसं आहे. या श्लोकातील जरी कल्पने वीण लागसी पाहो या ओळीचा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा अशा अशा रीतीने तो स्पष्ट होतो. बाकी कितीही प्रवचन केली तरी तसा तो स्पष्ट होत नाही. निर्विकल्प समाधी म्हणजे काय असं विचारलेलं आहे. आता सांगितलेल्या विषयाप्रमाणे कल्पनेकडं आपण साक्षीत्वानी पाहतो, किंवा पतंजलीचं सांगण्याप्रमाणे कल्पनेची शुद्धी होत जाते, प्रकृतीची शुद्धी होत जाते. आणि प्रकृतीची शुद्धी होताना किंवा कल्पनेची शुद्धी होताना सविचार, सवितर्क, सविचार, सामंत आणि सात्विक असे भावशिद्ध राहतात. म्हणजे तर्कानी आपण परमात्मा भावनेशी एकरूपता साधतो, साधू शकतो. कोणी सुसंगत तर्क म्हटला तर आपल्याला लक्षात येतं, नामस्मरण करताना असं करता येईल, चिंतन करताना असं करता येईल, तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचं एखादं वाक्य ठरवून त्याचं चिंतन करताना एका विशिष्ट तर्काने आपण परमात्म्याशी समरस आहोत असं करता येतं आणि त्याच्यातून एक सुख मिळतं, एक आनंद मिळतं. त्याला सवितर्क, संप्रज्ञा, समाधी असा शब्द आहे. नंतर एका विशिष्ट तर्कानी आपण परमात्मा होणं, तो तर्क न लढवता देखील केवळ विचारांनी देखील त्याचा तर्क अंतर्भूत असल्यामुळं केवळ विचाराच्या साह्याने देखील ते सुख मिळायला सुरुवात होते. त्याला सविचार, संप्रज्ञान, समाधी असं म्हणतात. हे जे सुख असतं, हे सुख आपण उपभोगतो, ते सुखस्वरूप किंवा आनंद स्वरूप असतं. आणि तर्क लढवण्याची अथवा विचार करण्याची देखील आवश्यकता न भासता कधी कधी बसल्याबरोबर ते सुख मिळायला सुरुवात होते. त्याच्याकरता विचारांनी देखील तदाकारतेची गरज नसते. त्याला सामंत, सात्विक, समाधी, सामंत संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. आनंदा सहित मी आहे असा जो भाव असतो तो पुढं पुढं आनंद ही देखील गृहित वस्तू असते आणि केवळ मी आहे एवढा भाव शिल्लक राहतो. अनेक साधू तिथपर्यंत पोचतात ध्यानामध्ये. बाकी सगळं नाहीस झालेलं आहे आणि केवळ आपण आहोत एवढा भाव असतो. हा जो आपण आहोत एवढा भाव आहे, त्याच्यामधला आपण आहोत हा भाव, आपण हा शब्द निघून जातो. मी आहे सास्मित म्हणजे अस्मिते करीत, अस्मिते सहित असणारा मी, मी आहे या अस्मिते सहित मी असतो. त्याच्यातला मीपणाचा भाव जेव्हा निघून जातो तेव्हा केवळ आहे ही वस्तू शिल्लक राहते. मीपणाचा आता मापूस नसतो. अस्मी केवळ आहे अशी वस्तू मोठी सुखदायक असते आणि त्या वेळेला कोणतीही कल्पना नसते, मी आहे देखील एक कल्पना आहे. म्हणून त्याला संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. पण ही मीपणाची कल्पना देखील जेव्हा गळून पडते तेव्हा असंप्रज्ञात समाधी किंवा निर्विकल्प समाधी या समाधीचा लाभ साधकाला होतो. आता तुमचं एवढंच सांगता येणं शक्य आहे. पण जशी जशी साधनेमध्ये ध्यानामध्ये प्रगती होते तसं तसं हे सगळं आपण अनुभवांनी उलगडत जात. आत्मा अविनाशी अज अमर शांती स्वरूप आहे असे म्हणतात. पण कुणी गेलं की आपण म्हणतो अमुक अमुकच्या आत्म्याला शांती मिळव असं का म्हणतो कळत नाही. खरंच आहे त्याच्या आत्म्याला शांती मिळव असं जे आपण म्हणतो आत्मा हा मुळातच शांत स्वरूप आहे. म्हणून आत्म्याला शांती मिळव असं आपण म्हणतो हा एक प्रकारचा बदलतो व्याघात किंवा बोलण्याची एक अशुद्ध रीतच आहे बाकी काही नाही. पण दुसऱ्या अर्थाने कसं राहतं की प्रत्येक जण आपण आत्मरूप आहोत हे लक्षात घेऊन देवा ठेवत नाही. याच्या उलट हे न समजता देह ठेवणारे बहुसंख्य असतात. त्यामुळं ते संस्कारवशात अनेक प्रेरणा संस्कार घेऊन देह ठेवतात. अशा वेळेला ते सगळे संस्कार बरेवाईट त्याच्यावर झालेले त्याच्याबरोबरच असतात. आणि ते तसे राहणार ही वस्तुस्थिती असली तरी कोणाबद्दलही उदात्त भावना कल्पायची ही सर्वसाधारण आपली उत्तम रीत असल्यामुळं त्याची कोणती कर्म आणि कोणते संस्कार असतील याच्या फंदात न पडता जो ज्याने देह ठेवलेला आहे तर त्याला शांती लाभो त्याचा पुढचा प्रवास शांतीने होवो अशी त्याच्याकरता प्रार्थना करण्याची ही रीत आहे. खरं म्हणजे आत्मा शांत स्वरूपच आहे तरी देखील तसं आत्म्याचं भान नसल्यामुळं तो जीवरूपानी पुन्हा जन्माला येतो असं असल्यामुळं त्याच्याकरता प्रार्थना करण्याची पद्धत आहे. खरं म्हणजे अमृताकडे म्हणायचं आज
संध्याकाळी
माणिक
सोहम सोहम सार
जी नमस्ते. ध्यानाला बसल्यावर झोप येते, काय करावे असा प्रश्न विचारलेला. ध्यान साधनेच्या आड झोप येणं हा एक अडथळा सांगितलेला आहे. योगसूत्रामध्ये लय, कषाय, रसा, स्वाद हे ध्यानाच्या आडचे आड येणारे विक्षेप म्हणून सांगितलेले आहे. आपल्या ध्यानाची वेळ आपण याकरता तपासून पाहू. आपण ज्या वेळेला ध्यानाला बसतो तेव्हा आपले काही शारीरिक श्रम जास्त होऊन आपण बसत नाही ना, आपल्या शरीराला तर विश्रांतीची आवश्यकता आहे, पण आपण आता नंतर कुठला वेळ मिळणार म्हणून आपण त्या वेळेला ध्यानाला बसलो. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला जे ध्यानाला बसतात, संपूर्ण दिवसभर ऑफिसमध्ये काम केलेलं आहे, श्रम झालेले आहे आणि आता चांगली वेळ आहे, पण आपण थोड्या वेळ ध्यानाला बसू असं म्हटल्यावर जे शारीरिक श्रम जे झालेले असतात त्यामुळे आपल्याला नकळत तंद्री लागून झोप यायची शक्यता असते. तसंच सकाळच्या वेळेला जे ध्यानाला बसतात, सकाळी लवकर उठून पुढचे एक व्यवधान असतात की अमुक वेळेला आपल्याला भगिनी वगैरे समजा डबे तयार करायचे, डबे द्यायचे, स्वयंपाक करायचा आहे, ऑफिसमध्ये जायचं आहे. आणि हल्लीची लाईफस्टाईल अशी झालेली आहे की त्या ठराविक जे टीव्हीवरचे सिरियल्स असतात त्या संपल्याखेरीच आपण झोपत नाही आणि सकाळी तर लवकर उठावं लागतं, म्हणजे आपली झोप पूर्ण होत नाही. आणि झोप पूर्ण न होता आपण आता अलार्मचं घड्याळ राहिलेलं नाहीये, बरं का, मोबाईलवरच अलार्म लावलेला असतो, तो झाला म्हणून आपण उठतो. सगळे आपले देहाची कर्म हे करतो, शुद्धीचे कर्म आणि ध्यानाला बसतो. झोपेत झोप पूर्ण झालेली नसते. झोप पूर्ण न झाल्यामुळे ध्यानाला बसल्यावर स्वाभाविकपणे सगळं मन शांत शांत होत जातं आणि आपल्याला झोप येते. त्यामुळे हे जे आज अडथळे आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं शरीर मन हे ताजंतवानं असणं हे ध्यानाकरता अत्यंत आवश्यक आहे. हे आपण सांभाळून जर सावधपणे जर ध्यानाला बसलो तर हा जो झोपेचा अडथळा आहे तो आपला हळूहळू कमी होऊ शकेल. नादानुसंधान संस्थित हा शब्द बरेचदा येतो, त्याचं कृपया अर्थ समजावून सांगा. अनाहत नाद काय असतो हे समजावून सांगा. त्याच्यामध्ये दोन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. स्वामी स्वरूपानंदांच्या प्रार्थनेमध्ये नादानुसंधान संस्थित असे शब्द आले आहेत. ते कसे आहेत? स्वामी स्वरूपानंद त्यांचं वर्णन करत असताना ते सतत सोहमच्या नादाच्या अनुसंधानामध्ये अखंड स्थित असे आहेत आणि निर्णया ठिकाणी देखील अशा तऱ्हेने नादानुसंधानाचं उल्लेख येतात. शंकराचार्यांनी देखील नादानुसंधानाचे गोडवे खूप गायलेले आहेत. योगतारावलीमध्ये नादानुसंधान नमोस्तु तुभ्यम असं त्यांनी म्हटलेलं आहे. या नादानुसंधानाला माझा नमस्कार असो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हे नादानुसंधान कुठलं? तर सहज आपल्या ठिकाणी जो श्वास चाललेला आहे त्या श्वासामध्ये आपण सहज लक्ष देऊन बसलो, सहज बसलेलो आहोत, सहज आपले श्वास चालू आहे. समर्थ म्हणतात एकांती मौन धरून बैसला तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. सोहम असा का भासला? तर सद्गुरूंनी जो आपल्याला उपदेश दिलेला आहे त्या उपदेशाचं स्मरण, त्याचं अनुसंधान हे ठेवण्याचा आपण अभ्यास करतो आहोत. त्यामुळे श्वास जे सहज चाललेले आहेत त्याच्यामध्ये श्वास घेताना सो आणि श्वास सोडत असताना हम असं सहज नाद होत. ते सहज श्वासांवर सोहमचं अनुसंधान आपल्याला करता येतं. आणखीन आपण नाथसंप्रदायामध्ये सद्गुरु अनुग्रह देवी देवता देऊन जे मध्यमेतून श्वास घ्यायला सांगतात त्याच्यामध्ये मध्यमेतून श्वास घेत असताना सू सू असा जो आवाज घेत करत जो श्वास वर जातो त्या नादाचं अनुसंधान आपल्याला करता येत. हा एक नादानुसंधान याचा अर्थ आहे. या नादाच्या अनुसंधानामध्ये सहज आपण त्या बोधाच्या त्या सोहम भावामध्ये आपण जातो. या नादाच्या अनुसंधानामध्ये स्थित होणं सहज त्याच्याशी एकरूप होणं आणि मग तो नाद किंवा त्याचं अनुसंधान थांबून आपण त्या निर्विचारतेमध्ये त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप होणं हे या नादाच्या अंगाने होत असत. त्यांनी दुसरा जो प्रश्न विचारला की अनाहत नाद म्हणजे काय, तर अनाहत नाद आणि हे हा नादानुसंधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. योगशास्त्राच्या परिभाषेमध्ये या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनाहत नाद नाद जे असतात ते दोन प्रकारचे असे असतात की काही दोन गोष्टी एकमेकांवर आदळल्यामुळे जो ध्वनी निर्माण होतो आहत ज्याला म्हणतात आदळल्यामुळे. आता समजा याच्यावर मी असं बोट आपटलं तर जो ध्वनी निर्माण झाला तसे आहत नाद असतात. पण योगाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा मन आणि प्राण या चिदाकाशाच्या भागामध्ये लीन होतात तेव्हा साधकाला काही अनाहत नाद ऐकू येतात. त्याच्यामध्ये कुठलेही दोन पदार्थांचा आघाताचा संबंध नसतो. तरी देखील ही हे अनुभव त्या ध्यानसाधना करणाऱ्याला येतात. सगळ्यांनाच येतात असं नाही, काही जणांना येतात. कुठले कुठले नाद येतात ते देखील सांगितलेलं आहे. मुरलीचा मंजूळ असा ध्वनी येतो, सागराच्या लाटांचा आवाज येतो, असे निर्णय ध्वनी आहत म्हणजे आघाताशिवाय असे ध्यानसाधना करत असताना त्या ध्यानसाधकाला ऐकू येतात. आणि या योगाने त्याला एक ध्यानसाधनेचा रूप देखील येतो. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की नादश्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण तो आत्माची मी हे जाणवणं तदनुसंधान राखावे. एका तऱ्हेने स्वामी स्वरूपानंदांनी हे जे अनुभव येतात त्या अनुभवामध्ये काही जण अडकण्याची शक्यता असते त्याच्याकरता धोक्याची सूचना अशी त्यांनी दिलेली आहे की आज मला मुरलीचा सुंदर असा अनाहत नाद ध्यानाच्या वेळेला ऐकू आला, दुसऱ्या दिवशी मी ध्यानाला जेव्हा बसतो तेव्हा ते कालचं आठवतं आणि वाटतं की आता केव्हा ऐकू येईल मला, आणि त्याच त्याच विचारामध्ये तो राहतो आणि त्याचं ध्यान बाजूला राहतं. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात की जो नाद ज्यांनी ऐकला ते आत्मस्वरूप आहे आणि ते आपलं खरं स्वरूप आहे आणि त्याचं अनुसंधान आपल्याला राखायचं आहे. त्यामुळे जे अनाथ नादासारखे जे अनुभव असतात ते घ्यावेत आले तर त्याचा उच्चार चर्चा विशेष कुठेही करू नये आणि आपली साधना मात्र आत्मानुसंधान राखत करत राहा. स्त्रियांचा आणखीन एक परमार्थाच्या मार्गावरचा प्रॉब्लेम बघायची स्वामीजींना जो प्रश्न विचारला होता, आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे ममत्व आसक्ती. ही आसक्ती व ममत्व जाण्यासाठी आपण काय काय करू शकतो. खरं सांगायचं म्हणजे त्यांनी जरी असं विचारलं असेल की स्त्रियांचा प्रॉब्लेम, पण हा खरं म्हणजे पुरुषांचा म्हणजे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. आसक्ती आणि ममत्व हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. पुरुष वर्ग आणि भगिनी वर्ग असं त्याच्यामध्ये बायफर्केशन करता येत नाही. या प्रश्न या समस्येच्या बाबत असं वेगवेगळं करता येत नाही. भगिनी वर्गांना वाटत असेल की आपण जास्त संसारामध्ये गुंतलो आहोत, पुरुष वर्गाला वाटत असेल की आपण संसारापासून अलिप्त आहोत, पण हा पुरुषांचा भ्रम आहे. पुरुष देखील तितकाच अडकलेला असतो. आपल्या मुलीचं लग्न होऊन ती जेव्हा सासरी जाते तेव्हा भगिनी जितकी भावूक होते त्याच्यापेक्षा पुरुष भावूक होतो. याचा मी अनुभव त्यामुळे भगवंतांनी कर्मयोगामध्ये या दोन गोष्टी म्हणून सांगितल्या की तस्मात असक्त सततम कायम कर्म समाचार. असक्त अनासक्त होऊन तो कर्म कर. आपल्या कर्मामध्ये ही दोन बंद न कर अशी पद आहे असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यक्त्वा ममाहम बंध करे पदेंद्री. मम आणि अहम ही दोन जी बंधकरात पद आहेत ती टाकून द्यावी, पण टाकून द्यावी म्हणून ती टाकता येईल. त्याच्याकरता सद्गुरूंकडून जाऊन ती कशी टाकायची हे आपल्याला शिकावं लागतं. आणि तेच आपण या शिबिरामध्ये करतो.
स्वामीजी विचार करता असे जाणवते की आपल्या विचारांचे आपल्यावर खूप संस्कार होतात. असेही वाटते की आपल्या चांगल्या कृतींचे संस्कार आपल्या मनावर फास्ट होतात. पण चांगली कृती करायची संधी फार वेळेला वाटायला येत नाही असे वाटते. मन हे चंचल असल्यामुळे चांगले विचार जोपर्यंत कृतीत उतरवण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत ते मनात फर्म होत नाही. या उलट फारसे चांगले नसलेले विचार मात्र त्वरित मनावर संस्कार करून जातात. या पेचातून सुटण्यासाठी आम्ही कशा प्रकारे अभ्यास करावा कृपया मार्गदर्शन करावे. आपल्या कृतीचा आपल्यावर परिणाम होतो हे नक्की आहे. आपल्यावर याचा अर्थ आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर, चित्तावर, अंतःकरणावर आपल्या चांगल्या कृतीचा परिणाम होतो. आपल्या हातून जर नको असलेली कृती घडली तरी देखील त्याचा आपल्यावर परिणाम होतो. कृतीमुळं किंवा कर्मांमुळं मनुष्याची मूर्ती घडत असते. विचारशिवाय कर्म होत नाही, आधी विचार उद्भवतो आणि मगच कर्म होतं. असं असल्यामुळं विचार आणि विचाराच्या पाठोपाठ झालेल्या कृतीमुळं आपल्यावर संस्कार होतो. एक बाहेर संस्कार आहे कर्माचा, ते कर्म पूर्ण होणं, अपूर्ण होणं, अर्धवट राहणं, त्या कर्माचा त्या कर्मातून विपर्यास निर्माण होणं असं काही होऊ शकत. तसं त्या कर्माचा त्या कृतीचा आत आपल्यावर परिणाम होतो. विचारांनी कृती उद्भवते तरी प्रत्येक विचारांनी कृती उद्भवत नाही असं होतं. डॉक्टरांच्या खिशाला चांगलं पेन आहे, माझ्या मनात असलं की हे पेन आपल्याला हवं, पण कृती नाही झाली. अशा प्रकारचे तर असंख्य विचार आपल्या मनात येतात आणि जातात. बरोबर. तसं जर म्हटलं गेलं तर कृती हा कृती केवळ विचार, कृती खेरीज केवळ विचार याने काहीच होत नाही, तरी देखील त्या विचाराचाही एक संस्कार आपल्यावर होतो. महाभारतामध्ये एक गोष्ट आहे की युधिष्ठिरांनी एका याचकाला दुसऱ्या दिवशी दान घेण्यासाठी म्हणून बोलवलं, तेव्हा त्याच्या शेजारी बसलेला त्याचा बंधू ही हा टाळ्या वाजवायला लागला. त्यावेळी युधिष्ठिरानं त्याच्याकडे संपून पाहिलं की याला दुसऱ्या दिवशी हे बोलवणं नाही घेण्यासाठी, तर त्याच्या टाळ्या वाजवण्यासारखं काय. तुम्हाला माझ्या तत्वज्ञ बंधूंना आपण उद्या आहोत याची खात्री वाटत असाल, म्हणून असं समजलं जातं की चांगली कृती करत असताना जर डाव्या हातात वस्तू असेल तर ती उजव्या हातात येईपर्यंत देखील वाट पाहू नये, डाव्या हाताने देऊन टाकावी, कारण उजव्या हातात येईपर्यंत देखील विचार बदलू शकतो. परमार्शांनी असं लिहून ठेवले की एका प्रवचनाला चर्चमध्ये शॉप केलेले असताना अतिशय सुंदर तर्क शुद्ध असं प्रवचन ऐकून त्यांना असं वाटलं की या चांगल्या प्रवचन करणाऱ्या व्यक्तीला आपण 10 पाऊंड द्यावे की काय. प्रवचन झाल्यानंतर त्यांच्या पद्धतीप्रमाणे एक काठी फिरवली जाते आणि त्याच्यात आपल्याला काय द्यायचं असेल ते दान. आपल्याकडे कीर्तनात देखील अशी प्रथा आहे, कीर्तन झाल्यानंतर ताट फिरवलं जातं. तर शाह असं म्हणतात की 10 पाऊंड द्यावेत की काय असं मनात विचारांना, प्रत्यक्षत जेव्हा ती ताटली फिरायला सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं की 10 ऐवजी 5 पाऊंड दिले तरी देखील चालली. नंतर त्यांच्या रांगेत जेव्हा तो फिरण्यासाठी म्हणून आला मनुष्य तेव्हा शाह असं म्हणतात की 1 पाऊंड देखील पुरेसं आहे असं मला वाटलं. आणि प्रत्यक्षात जेव्हा ताटली समोर आली तेव्हा त्याच्यातले 5-50 शिलिंग आपण उचलून घ्यावे असं मला वाटायला. म्हणजे चांगला विचार अंमलात आणणं हे फार फार मुश्किल आहे. त्यांनी तसंच म्हटलेलं आहे की या देशातून मार्ग कसा काढायचा, चांगली कृती करायची संधी फार वेळेला वाटायला येत नाही. याउलट फारसे चांगले नसलेले विचार मात्र त्वरित मनावर संस्कार करून जातात, दोन्ही विचार मनावर संस्कार करून जातात. हे तितकेसे म्हणून तर नामस्मरण किंवा एखादं ध्येयवाक्य घेऊन त्याचं चिंतन हे अशाकरताच सांगितलेलं आहे, यापेक्षा युक्ते आहे. बसून केलेली साधनाच प्रतिफळते. तरी देखील तुम्ही खाता जेविका हितता फिरता जी करावयाची साधना म्हणून सांगितलेली आहे ती नामस्मरणासाठी अशाकरता सांगितली आहे की मनाचं नाम विचार करणं ते करतच राहील. त्याच्याऐवजी त्यांनी नामाचा जर विचार केला ते नामात राहिलं तर तिला कुठले नको असलेले संस्कार जर होणार नाही. त्यामुळं काहीतरी आता मी महाराजांच्या गाडीत जातं करतात त्यांच्या गाडीत टीव्ही लावलेली आहे, माझे प्रवचन किंवा संस्कृत ऐकत असतात. कितीतरी लोकांपाशी काही एखादी नामस्मरणाची धून असते तर ती ऐकत जातात, इयरफोन देखील असतो. तर निदान या गोष्टींमुळं आपण चांगल्या विचारांवर टिकून राहतो, नाहीतरी आपले डोळे आहेत काही ना काहीतरी पाहणार, मन आहे काही ना काहीतरी मदत करणार, हाच त्याचा उपाय आहे. बाकी प्रत्येक क्षणाला सावध राहणं एवढंच आपण करू शकतो. आपल्या आपण ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले की दैवी व असुरी गुणसंपदा यावर विचार करताना असे लक्षात येते की कधीतरी आपल्याला चांगले वागण्याची संधी येते पण ती संधी आहे हे त्यावेळी लक्षात देखील येत नाही. तसेच आपण चांगले वागावे असे मनापासून वाटत असून सुद्धा ते घडू शकत नाही. तसेच परत नेक्स्ट टाइम अशी संधी परत मिळेलच असे सांगता येत नाही. यामधून आम्ही कसा मार्ग काढावा, ज्यावेळी अशी संधी येईल त्यावेळीच त्याचा फायदा कसा घ्यावा. तसेच आपल्यामध्ये एखादा दुर्गुण आहे ते दुसऱ्याने निदर्शनाला आणून दिल्याशिवाय समजत नाही असे वाटते, कधी कधी आपले जवळचे नातेवाईक देखील आपले दुर्गुण सांगण्यास तयार नसतात, तेव्हा अशा वेळी आपले दुर्गुण आपल्यास समजतील यासाठी कशा प्रकारे अभ्यास करावा, दैवी असुरी गुणसंपदा यावर विचार करताना असं लक्षात आलं असं म्हणतात की चांगले वागायची संधी आहे, पण तेव्हा संधी आहे हेच कळत नाही. ती संधी निसटून गेल्यावर समजतं की ही आपल्याकरता संधी होती आणि अशी संधी परत मिळेलच असं सांगता येत नाही असं ते म्हणतात. चांगलं वागणं, चांगलं न वागणं, आपण काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या, उदाहरणार्थ नम्रता, प्रेम, करुणा, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तर अंतरे, चांगलं वाईट ही संधी होती संधी नव्हती अशी संधीची वाट पाहण्यापेक्षा आपणच जरा प्रोएक्टिव्ह होऊन कशा प्रकारे वागावं याचं धोरणच ठरवून जर घेतलं तर मग ही संधी होती पण आपल्याला साधता आली नाही याचं कारण आपण तेव्हा कशा प्रकारचा कुठलाच उदात्त विचार करत नव्हतो म्हणून आपल्याला ते कळलं नाही. पण नेहमीच आपण एखाद्या अशा भावामध्ये जर असू तर ही संधी आपोआप पकडली जाईल एवढंच नव्हे तर जी संधी नाही असं वाटतं ती देखील संधी असते. अगदी लग्न समारंभामध्ये आपण जर गेलो तर कितीतरी ऑप्शन असतात आपल्या डोळ्यासमोर. ते झटपट कपडे घालून आलेले सेंट अत्तर फवारा आणि त्या विशिष्ट वातावरणात छान छोटीच्या श्रीमंतीच्या गप्पा त्याच्यामध्ये बोलून गेलेले लोक कोणाच्या मनाला उभं घेतो, कोणाला हे छोटं जग आहे असं वाटतं, कोणाला असं वाटतं इथून आता कधी एकदा आपण पळून जाऊ, कोणी कोणी तिथं वरवर गप्पा मारतात. पण अशा वेळेला मन अंतर्मुख होण्याची फार मोठी संधी असते सावध व्यक्ती. त्याचं मन फार आत जातं, त्याला ते जसं नको असं वाटतं तेव्हा जास्त कळवळून काम घेतलं जातं मनता असं देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळं संधीही नेहमी आपल्यासमोर उभी असते. आपण फक्त कसं वागायचं याचं आपलं धोरण ठरवण्याचा अवकाश की त्या धोरणाप्रमाणे सततच आपण साधक हा साधनेच्या मार्गावर सुस्थिर राहतो. ध्यानाची वेळ संपताना बऱ्याचदा ध्यान जमते आहे असे वाटते तेव्हा ओंकार कानी पडतो. अशावेळी ध्यान विसर्जित करावे की परिस्थिती अनुकूल असल्यास जसे केंद्रात असताना तसेच बसून राहावे याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. ध्यानाची वेळ संपत असताना ध्यान जमते आहे असं वाटतं हे खरंच आहे. आपली प्रत्येकाची एक प्रकृती असते आणि त्या प्रकृतीनुसार आपल्याला ध्यान जेव्हा जमतं ध्यान अगदी चांगलं जमत आहे असं वाटतं की याच्या पुढं असंच जर बसलं तर फार छान की. पण केंद्राची वेळ संपली म्हणून ओंकार झाला पण तुम्ही तुमच्या घरी जर अनुभव घेतला तर अति उत्कट अशा या चांगल्या सर्वोच्च अशा क्षणाला तुम्हाला उठण्याची प्रेरणा होते आणि तुम्ही उठता. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त बसू शकत नाही, तुम्ही उठता, तुम्ही अपरिहार्यपणे उठता, तुम्ही ऑप्टिमम सुख प्राप्त करता ध्यानातलं आणि उठता आणि हे चांगलं आहे. कारण तसंच ताणून राहिलं महिन्यातून एखाद्या वेळेला असं करा. पण तसंच ताणून जर बसलं 5-10 मिनिटं तर पुढे बसता येतं पण मग ध्यानाची ती पातळी राहत नाही असं तुमच्या लक्षात येईल. आपल्याला मानू येईल इतपत आणि आपल्याला मिळवता येतं इतपत ते ध्यानाचं सुख मिळाल्यानंतर ध्यानातून उठण्याची प्रेरणा निर्माण होते आणि त्यावेळेला आपण ध्यान विसर्जित करावं. पण सुमित्रांनी किंवा काल देखील तसं सांगितलं की हे ध्यान झालेलं आहे पण असा शांत भाव राखून तुम्ही आता जी नंतर आहात असा शांत भाव राखून तुम्ही तुमचा अनुभव पहार घ्या. एकमेकांशी न बोलता हात राखण्याचा प्रयत्न करा. ध्यानातून कुठल्यानंतर याही गोष्टी आपल्याला करता येणं शक्य असतं. अर्थात केंद्रामध्ये जर अनुकूल असेल परिस्थिती ध्यान संपलं आणि सगळेच उठतायत असं लक्षात घ्या तेव्हा आपण तुम्ही बसू नाही शकत एक प्रकारे भान असतं अशा वेळेला मग उठलं जातं. पण नंतर अजून अर्धा तास आहे काही बोलणं होणार आहे अशा वेळेला डोळे विटून ती व्यक्ती तशीच बसून राहते तर बसून राहण्याचं काही चूक नाही. अशा वेळेला अनुकूल असेल जेव्हा परिस्थिती तेव्हा थोडं बसून राहिलं एवढंच नव्हे तर कोणी ज्ञानेश्वरी वाचलं आहे अशा वेळेला आपलं चांगलं चाललेलं ध्यान अजून चांगलं होऊन जात असं म्हणत. पण नेहमीच प्रवचनाच्या वेळेला डोळे मिटण्याची सवय लावून घेऊ नये तेही तेवढंच खरं आहे. त्याच्याऐवजी अर्थात हा हे प्रश्नाचं स्वरूप नाहीये तरी देखील ध्यानाच्या वेळेला ध्यान उत्तम रीतीने असताना थोडा अजून थोडं ताणावं असं वाटलं तर जरूर ताणावं आणि घरी उठण्याची वेळ झाल्यानंतर देखील 2-5 मिनिटं जरा बसावं. पुण्याची गजर लावलेला आहे तरी देखील तो गजर देखील छान ध्यानातून बाहेर न येता बंद करता येतो आणि परत 2-5 मिनिटं पुढे तुम्हाला बसायचंय तसं तुम्ही बसू शकता. तुम्ही जी उठण्यासाठी वेळ ठरवलेली असते ती व्यवहारता योग्य असते. तुम्हाला ऑफिसला जायचंय आवडून वगैरे असं असल्यामुळं त्या वेगात आणि त्या विवेकात बसावं. एका दिवशी दोनदा बसायलाही हरकत नाही अशा वेळेला परत विश्रांती वगैरे घेऊन सांभाळून परत आल्यानंतर परत बसला तरी देखील चालेल. पण नेहमी सर्वांचाच असा अनुभव आहे की ध्यानाची वेळ संपतानाच आपलंही ध्यान तेव्हा चांगलं लागत आलेलं असतं ही अतिशय बरोबर परिस्थिती आहे त्यांनी सांगितलेली आणि ते तसंच करत असत. आज थोडा 11 वाजता आपण संपवणार होतो पण सुनीता राहणार तसं प्रश्न बरेच असल्यावर सुनीता सांगा काही काय झालं आता सुनीता निवेदना जी आहे ती आणि मग आपलं आजचं हे सकाळचं सत्र सांगतो.
आता प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालूच राहावा असं जरी वाटत असलं तरी वेळेच्या बंधनाकाही आपण इथे थांबू. स्वामींची ग्रंथ संपदा फोटो व सीडी खाली विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांचा सर्वसाधारणांनी लाभ घ्यावा. आपण सर्वप्रथम स्वामीजींना मात्र त्यांना